आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा सर्वत्र उत्साह. देशासह जगभरात योग प्रात्यक्षिकांचं आयोजन. संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं पुण्यनगरीत उत्साहात स्वागत. कृषी उत्पादनांच्या प्रक्रियेतले मध्यस्थ दूर करून नाफेड शेतकऱ्यांकडून खरेदी करणार असल्याची केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची घोषणा. धरती आबा अभियानांतर्गत आदिवासी गावांचा कायापालट करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची दमदार सुरुवात. यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल यांची शतकं. आता सविस्तर बातम्या. 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा आज सर्वत्र उत्साह आहे. एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून या निमित्तानं जगभरात विविध ठिकाणी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे. आयुष मंत्रालयानं विशाखापट्टणम इथं योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचं आयोजन केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. 5 लाख योगसाधक आजच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. सांस्कृतिक मंत्रालयानं देशभरातील 100 पर्यटन स्थळांवर आणि 50 सांस्कृतिक स्थळांवर योग प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं आहे. सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत राजस्थानमधील जोधपूर इथल्या ऐतिहासिक मेहरानगड किल्ल्यावर योग कार्यक्रमात सहभागी होतील. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा समावेश असलेल्या आसाममधील चराईदेव मैदान, गुजरातमधील राणी की वाव आणि धोलावीरा, कर्नाटकमधील हम्पी आणि पडत्तकल, मध्य प्रदेशातील खजुराहो स्मारकं आणि सांची स्तूप, ओडिशातील कोणार्क इथलं सूर्यमंदिर, महाराष्ट्रातील वेरुळ लेणी आणि तामिळनाडूमधील तंजावर इथलं बृहदीश्वर मंदिर आदी ठिकाणी योग दिन साजरा करण्यात येणार आहे. आजच्या विशाल योग संगम कार्यक्रमासाठी देश परदेशातून नोंदणी केलेल्या योग अभ्यासकांची संख्या 10 लाखांच्या पुढे गेली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज पुण्यात केंद्र आणि राज्य सरकारची विविध कार्यालयं आणि खासगी संस्था संघटना योग प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं या निमित्तानं आजपासून 3 दिवस बहुमाध्यम चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात दाखल झाल्या असून आजच्या योगदिनी राज्य सरकारच्या पुढाकारानं वारकरी भक्तियोग उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात वारकरी, विद्यार्थी, योग अभ्यासक एकत्रितपणे योग साधना करणार आहेत. योग दिनानिमित्त पुण्यातील योग शिक्षिका रुपाली नारखेडे यांनी चक्रासनाबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या,
आसन करताना सर्वात आधी पाठीवर झोपावे, दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड करावे, पायात कमरे इतकं अंतर घ्यायचे, दोन्ही हात कानांच्या बाजूला उलट्या दिशेने ठेवावे, हातांवर आणि पायांवर जोर देऊन श्वास घेत पूर्ण शरीर वरच्या बाजूला उचलायचे, साधारण श्वसन करत 30 सेकंद किंवा आपल्या सोयीनुसार आसन टिकवून ठेवावे, श्वास सोडताना पुन्हा खाली येऊन पूर्वस्थितीत यावे. चक्रासन केल्याने तुमची श्वसन क्रिया उत्तम होते, पाठीचा कणा बळकट होतो व त्याची लवचिक वाढते, तसेच खांदे, हात, पाय आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात. ज्या लोकांच्या मनक्यात गॅप असेल त्यांनी हे आसन करू नये.
योग केवळ शारीरिक व्यायाम नसून आपल्या मन आणि आत्म्याला शांती प्रदान करणारी एक जीवनशैली आहे. ऐकूयात एक संदेश.
कुछ लोग सोचते हैं योग के लिए फ्लेक्सिबिलिटी चाहिए, लेकिन फ्लेक्सिबिलिटी तो सोच में होनी चाहिए ना, ना कोई बंधन, ना कोई बॉडी टाइप. बचपन हो या पचपन, व्हीलचेयर हो या वर्क फ्रॉम होम, योग सबका हक है.
योग जीवन से जब जुड़ता है, एक सहज क्रिया बन जाता है, तो वो प्रति पल उसका बेनिफिट देता रहता है.
आइए इस 21 जून हम सब हिस्सा बने अंतर्राष्ट्रीय योग दिवस का और करें स्ट्रेच एंड चिल योग के साथ.
ऊन पावसाच्या खेळात आणि भक्तिरसाच्या वातावरणात संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुण्यनगरीत आगमन झालं. ऐकूयात याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
यंदा राज्यात झालेल्या सर्वदूर पावसानं सुखावलेले वारकरी खांद्यावर भगवी पताका घेऊन ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्यांसोबत काल पुण्यात आले. तुकोबांची पालखी जुन्या मुंबई पुणे रस्त्यामार्गे वाकडेवाडी इथला विसावा घेऊन पाटील इस्टेट मार्गे पुण्यात आली, तर ज्ञानोबांची पालखी संगमवाडी इथं संध्याकाळचा विसावा घेऊन पाटील इस्टेट मार्गे पुण्यात आली. या ठिकाणी स्थानिकांनी पुष्पवृष्टी करून दोन्ही पालख्यांचं जोरदार स्वागत केलं. शहरात रांगोळ्या काढून पुणेकरांनी पालख्यांचं स्वागत केलं. राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी वारकऱ्यांच्या सेवार्थ अन्नदान आणि इतर उपक्रम राबवून आपली सेवा अर्पण केली. पुणेकर नागरिकही आळंदी आणि आकुर्डी ते पुण्यापर्यंत या वारीस पायी सहभागी झाले होते. रात्री उशिरा दोन्ही पालख्या आपल्या दोन दिवसांच्या मुक्कामाच्या ठिकाणी विसावल्या. आगमनानंतर आज पूर्ण दिवस तुकोबांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात आणि माऊलींच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात असेल. आकाशवाणी बातम्यांसाठी संतोष गोगले, पुणे.
यंदा रत्नागिरीतून प्रथमच पंढरपूरला सायकल वारी निघाली आहे. शहरातील श्री विठ्ठल मंदिरातून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे 9 सायकलपटू पंढरपूर वारीसाठी रवाना झाले, तर नाशिक इथल्या सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीनं पर्यावरण संवर्धन सायकल वारीचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कृषी उत्पादनाच्या प्रक्रियेतले मध्यस्थ दूर करून नाफेड लवकरच शेतकऱ्यांकडून खरेदी करायला सुरुवात करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृह आणि सहकारिता मंत्री अमित शहा यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्तानं आयोजित राष्ट्रीय परिसंवादात ते काल मुंबईत बोलत होते. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनाची योग्य किंमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सहकार सूत्रावर आधारित विमा कंपनीही सरकार लवकरच सुरु करणार असल्याचं ते म्हणाले. देशभरात 2,00,000 नव्या प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था स्थापन करणार असल्याची माहितीही शहा यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना महाराष्ट्राला लाभलेला 120 वर्षांचा सहकार चळवळीचा इतिहास अधोरेखित केला. देशाची अन्नसुरक्षा अबाधित राखणं, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं, देशवासियांना पोषणयुक्त आहार देणं आणि पृथ्वीचं हित जपणं ही सरकारसमोरची प्रमुख उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी परिषदेत सांगितलं. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत राज्यातील आदिवासी गावांमध्ये 17 प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करून आदिवासी समाजाचा कायापालट केला जाणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव इथं उभारण्यात आलेल्या क्रांतिकारी खाजियाजी नाईक स्मारकाचं उद्घाटन, तसंच जामनेर तालुक्यातील गोदरी फत्तेपूर इथं गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी 5 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन दूरस्थ पद्धतीनं फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. भविष्यात इथं महिलांसाठी कौशल्य विकास आणि फळप्रक्रिया प्रशिक्षण केंद्र उभारलं जाईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. धरणगाव इथं ग्रामीण रुग्णालयाचं श्रेणीवर्धन करून 50 खाटांचं अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारलं जाणार आहे. या रुग्णालयाची मुख्य इमारत आणि वैद्यकीय अधिकारी निवासस्थानाचं भूमिपूजनही फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. क्रिकेट. इंग्लंडमधील हेडिंग्ले इथं सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तेंडुलकर अँडरसन चषकातील 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल पहिल्या दिवशी भारताच्या 3 बाद 359 धावा झाल्या आहेत. तत्पूर्वी इंग्लंडनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुल 42 धावांवर तर कसोटी प्रदार्पण करणारा साई सुदर्शन शून्यावर बाद झाला. सलामीवीर यशस्वी जायस्वालनं 101 धावा केल्या, तर कर्णधार शुभमन गिल 127 आणि उपकर्णधार ऋषभ पंत 65 धावांवर खेळत आहेत. नाशिक शहर आणि परिसरात 2 दिवस जोरदार पाऊस झाल्यानं काल गंगापूर धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. वालदेवीत 1 जण बुडाल्याची घटना घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील धनगडवाडी लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला असून प्रकल्पामधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे, तर हिरण्यकेशी नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा सर्वत्र उत्साह. देशासह जगभरात योग प्रात्यक्षिकांचं आयोजन. संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं पुण्यनगरीत उत्साहात स्वागत. कृषी उत्पादनाच्या प्रक्रियेतले मध्यस्थ दूर करून नाफेड शेतकऱ्यांकडून खरेदी करणार असल्याची केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची घोषणा. धरती आबा अभियानाअंतर्गत आदिवासी गावांचा कायापालट करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची दमदार सुरुवात. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांची शतकं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.